खंड दुसरा प्रकरण पहिले रायचंद भाई। शेवटल्या प्रकरणात मी लिहिले आहे की मुंबई बंदरी समुद्र खवळलेला होता। जून जुलै महिन्यात हिंदी महासागराच्या बाबतीत ही गोष्ट नेहमीचीच आहे। एडनपासून समुद्राला तुफान होते, सर्वांना बोट लागली, मीच एकटा मजा करीत होतो। तुफान पाहण्यासाठी डेकवर जाऊन उभा राहत असे, भिजूनही जात असे। सकाळच्या खाण्याच्या वेळी उतारूंपैकी आम्ही एक दोघेच असू। आम्हाला ओटची लापशी पिताना बशी मांडीत घट्ट धरून ठेवावी लागे, नाहीतर लापशीच मांडीवर सांडेल अशी स्थिती होती। हे बाहेरचे वादळ माझ्या दृष्टीने आतील वादळाचेच बाह्य प्रतिबिंब होते, पण बाहेर वादळ असूनही ज्याप्रमाणे मी शांत राहू शकलो त्याप्रमाणे आंतरिक वादळाविषयीही म्हणता येईल असे वाटते। ज्ञातीचा प्रश्न तर होताच, धंद्याच्या फिकिरीबद्दल पूर्वी लिहिलेच आहे। शिवाय मी पडलो सुधारक, तेव्हा कित्येक सुधारणा मनात योजून ठेविल्या होत्या, त्यांचीही काळजी होती। काळजीची आणखी कारणे कल्पना नसताच उत्पन्न झाली। आईला भेटण्याची मला उत्कंठा लागली होती। आम्ही गोदीत पोचलो तो तेथे माझे वडील बंधू हजरच होते। त्यांनी डॉक्टर मेहता व त्यांचे वडील बंधू यांची ओळख करून घेतली होती। डॉक्टर मेहतांचा आपल्याकडेच उतरायला नेण्याचा आग्रह होता, त्याप्रमाणे मला तिकडेच घेऊन गेले। अशा तऱ्हेने विलायतेत जडलेला संबंध हिंदुस्थानातही कायम राहिला, अधिक दृढ झाला आणि उभयतांच्या कुटुंबामध्येही पसरला। मातोश्रीच्या निधनाची मला वार्ताही नव्हती। घरी पोचल्यानंतर मला ती माहिती देण्यात आली आणि स्नान घालण्यात आले। मला ही बातमी विलायतेतही पोचू शकली असती, परंतु तिच्यापासून मला लागणारा धक्का कमी करण्याच्या इराद्याने मी मुंबईस पोचेपर्यंत मला बातमी लागू न देण्याचा वडील बंधूंनी निश्चय केला होता। माझ्या दुःखावर मी पडदाच घालू इच्छितो। वडिलांच्या मृत्यूने पोचला त्याहूनही मला ही बातमी ऐकून फारच मोठा आघात पोचला। माझ्या मनातील पुष्कळ आकांक्षा खुंटल्या। तरीही मला आठवते की मी ही मृत्यूची बातमी ऐकून ओक्साबोक्शी रडलो नाही। मी माझे अश्रूही बहुतांशी आवरू शकलो आणि जणू काय मातेचा मृत्यू घडलेलाच नाही अशा तऱ्हेने रोजचे व्यवहार सुरू केले। डॉक्टर मेहतांनी आपल्या घरी कित्येक ओळखी करून दिल्या, त्यापैकी एकी संबंधी उल्लेख केल्याखेरीज चालणार नाही। त्यांचे बंधू रेवाशंकर जगजीवन यांच्याबरोबर जन्माचा ऋणानुबंध जमला, पण मला सांगायचे आहे ते कवी रायचंद अथवा राजचंद्र यांच्या संबंधी। डॉक्टरांच्या वडील बंधूंचे ते जावई होते आणि रेवाशंकर जगजीवनच्या पेढीचे भागीदार व सर्वाधार होते। त्यावेळी त्यांचे वय 25 वर्षांवर नव्हते, तरीही ते चारित्र्यवान आणि ज्ञानी आहेत हे पहिल्याच भेटीमध्ये माझ्या लक्षात आले। त्यांना लोक शतावधानी समजत। शतावधानाचे मासले पाहण्यास डॉक्टर मेहतांनी मला सुचविले। मी माझ्या भाषा ज्ञानाचा साठा रिकामा केला आणि कवींनी मी सांगितलेले शब्द ज्या क्रमाने सांगितले होते त्या क्रमानेच बोलून दाखविले। या शक्तीबद्दल मला हेवा वाटला, परंतु तेवढ्यावरून मी त्यांच्या भजनी लागलो नाही। माझे मन हरण करणाऱ्या गोष्टींची माहिती मला मागाहून झाली। ती गोष्ट म्हणजे त्यांचे विस्तृत शास्त्रज्ञान, शुद्ध चारित्र्य आणि आत्मदर्शन करण्याची त्यांची तीव्र उत्कंठा। आत्मदर्शनासाठीच ते आपले जीवन व्यतीत करीत होते असे पुढे मला दिसून आले। हसता रमता प्रगट हरी देखुरे, मारू जिव्यू सफळ तव लेखुरे, मुक्तानंदनो नाथ विहारी रे, ओघा जीवन दोरी अमारी रे। हे मुक्तानंदांचे वचन त्यांच्या तोंडी तर असेच, पण ते त्यांच्या हृदयावरही कोरलेले होते। स्वतः हजारो रुपयांच्या रकमेचा व्यापार करीत, हिऱ्या मोत्यांची पारख करीत, व्यापारातली कोडी सोडवीत, पण हा त्यांचा मुख्य विषय नव्हता। त्यांचा विषय त्यांचा पुरुषार्थ आत्मओळख हरिदर्शन हाच होता। त्यांच्या पेढीवर इतर कोणत्या वस्तू असतील किंवा नसतीलही, पण एखादे धार्मिक पुस्तक आणि रोजनिशीही असायचीच। व्यापाराची बोलणी पुरी झाली की धर्मग्रंथ उघडीत किंवा रोजनिशी अथवा टिपण वही उघडीत। त्यांच्या लेखांचा जो संग्रह प्रसिद्ध झाला आहे त्यातील बहुतेक भाग या टिपण वहीवरूनच घेतलेला आहे। जो मनुष्य लाखो रुपयांच्या सौद्यांच्या गोष्टी बोलून झाल्यावर लगेच आत्मज्ञानाच्या गूढ गोष्टी लिहायला बसतो तो जातीचा व्यापारी नव्हे तर शुद्ध ज्ञानी होय. त्यांच्या बाबतीत अशा तऱ्हेचा अनुभव मला एकच वेळा नव्हे पण अनेक वेळा आला. मला त्यांची वृत्ती विचलित झालेली कधीही आढळली नाही. माझ्या त्यांच्या संबंधात त्यांच्या फायद्याची काही बाब नव्हती. मी त्यांच्या अति निकट संबंधात राहिलो. त्यावेळी मी भुके कंगाल बॅरिस्टर होतो. मी कधी त्यांच्या दुकानावर गेलो तर माझ्यापाशी धार्मिक गोष्टींखेरीज ते इतर कोणतीच गोष्ट बोलत नसत. त्यावेळी जरी माझे आयुष्यातील ध्येय नक्की झाले नव्हते किंवा सामान्यपणे धार्मिक चर्चेबद्दल मला आवड वाटत होती असेही म्हणता येणार नाही, तरी पण रायचंद भाईच्या धार्मिक चर्चेबद्दल मला फार आवड वाटे. त्यानंतर अनेक धर्माचार्यांशी माझी गाठ पडली आहे. प्रत्येक धर्माच्या आचार्यांना भेटण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, परंतु माझ्यावर रायचंद भाईंनी जी छाप पाडलेली आहे ती दुसऱ्या कोणीही पाडलेली नाही. त्यांची कित्येक वचने माझ्या हृदयाला जाऊन भिडत. त्यांच्या बुद्धीबद्दल मला आदर वाटे, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दलही तितकाच वाटे, आणि त्यावरून मला खात्री होती की ते मला इरादापूर्वक आडवाटेने नेणार नाहीत व मनात असेल तेच बोलतील. त्यामुळे माझ्या आध्यात्मिक अडचणीच्या प्रसंगी मी त्यांचा आश्रय घेत असे. रायचंद भाईंबद्दल मला इतका आदर वाटत असताही त्यांना माझे धर्मगुरु या नात्याने आपल्या हृदयात मी स्थान देऊ शकलो नाही. गुरुचा माझा शोध अजूनही चालूच आहे. हिंदू धर्माने गुरुपदाला जे महत्व दिले आहे ते मला सर्वस्वी मान्य आहे. गुरुशिवाय ज्ञान अशक्य आहे हे वाक्य बहुतांशी खरे आहे. अक्षर ओळख करून देणारा शिक्षक अर्धकच्चा असला तरी काम चालू शकेल, परंतु आत्मदर्शन करून देतो म्हणणारा अपूर्ण असून चालणार नाही. गुरुची पदवी संपूर्ण ज्ञानालाच देता येईल. गुरुच्या शोधामध्येच त्याचे फळही राहिलेले आहे, कारण की शिष्याला स्वतःच्या लायकीनुरूप गुरु भेटतो. तशी योग्यता प्राप्त करण्यासाठीच सर्व शक्तीनिशी झटण्याचा प्रत्येक साधकाला अधिकार आहे. साधक याचा अर्थच तो, त्या प्रयत्नाचे फळ ईश्वराधीन आहे. म्हणून जरी मी रायचंद भाईंना आपल्या हृदयाचे स्वामी बनवू शकलो नाही तरीही त्यांचा आश्रय मला वेळोवेळी कसा मिळत गेला ते आपल्याला यापुढे दिसेलच. येथे एवढे सांगणे पुरे आहे की माझ्या जीवनावर गाढ परिणाम करणारे आधुनिक पुरुष तीन आहेत. रायचंद भाईंनी आपल्या प्रत्यक्ष समागमाने, टॉलस्टॉयने वैकुंठ तुझ्या हृदयात आहे म्हणजे द किंगडम ऑफ गॉड इज विद इन यू नावाच्या पुस्तकाने, आणि रस्किनने सर्वोदय अनटू दिस लास्ट नावाच्या पुस्तकाने मला मुग्ध केले आहे. परंतु या प्रसंगांचे वर्णन त्या त्या स्थळी येईल.